आकाशवाणी नागपूर समृद्धी शेंडमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रेल वन ऍपचं केलं उद्घाटन. विधानसभेत नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन. विरोधकांचा दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग. विधान परिषदेत आज अवैध वाळू उपसा प्रकरणी चर्चा. महसूल मंत्री बावनकुळे यांची अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदनाची ग्वाही. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी. कांचन गडकरी प्रगतीशील शेती 2025 पुरस्कारानं सन्मानित. आणि नागपूरच्या खापरखेडा आणि कोराडी येथील थर्मल ऍश कोणत्याही उद्योजकांसाठी मोफत उपलब्ध. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रेल वन ऍपचं उद्घाटन केलं. अनारक्षित तिकीट काढणं, रेल्वेगाड्यांची चौकशी, प्रवास नियोजन, मदत सेवा आणि खानपान सेवा या ऍपवर उपलब्ध आहेत. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी याबद्दल माहिती दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. हे ऍप एका अर्थी गरिबांना आणि सामान्यांचे कष्ट कमी करणार आहेत.
हमारा सबसे पहला कमिटमेंट रहना चाहिए हमारे गरीब परिवारों के प्रति. सेफ कंफर्टेबल ट्रैवल, अफोर्डेबल ट्रैवल कर सकें, उनका ध्यान रखना रेल परिवार की तरफ से उनके लिए बहुत महत्वपूर्ण हमारी जिम्मेदारी बनती है. आज रेल वन ऐप का आरंभ होना उसी भावना के तहत है. कैसे लोगों को टिकट की खिड़की पे चक्कर ना काटना पड़े व लंबी लंबी लाइनों में खड़ा ना रहना पड़े. रिजर्व टिकट आज भी IRCTC पहले की तरह करता रहेगा. IRCTC और क्रिस दोनों साथी हैं. क्रिस अनरिजर्व टिकट करेगा जो कि आज तक खिड़की से होता था.
हे ऍप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि iOS ऍप स्टोअरवरून डाउनलोड करता येणार असून त्यासाठी सिंगल साइन इन सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केल्याप्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. याविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले,
जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात अशा पद्धतीचे सरकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. पिकाच्या पिकं नाहीशी झालेली आहे. शेतीचा हंगाम आला, शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाहीत अशा पद्धतीचे सरकार आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाली. अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे. अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. आर्थिक गुन्हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. जनतेनं देखील अशा फसव्या योजनांवर विश्वास ठेवू नये असं ते म्हणाले. राज्य सरकारनं गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी केली. मोडकळीला आलेल्या इमारतींचा प्रश्न अतिशय गंभीर असून पोलीस वसाहत, बेस्ट वसाहत यांचा पुनर्विकास करणं ही म्हाडाची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत असं ते म्हणाले. विधान परिषदेत आज अवैध वाळू उपसा प्रकरण आणि संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. स्थानिक घरकुलांना वाळू उपलब्ध होत नसल्यानं वाळू तस्करी होत असल्याचा मुद्दा दादाराव केचे यांनी उपस्थित केला. मात्र राज्य सरकारच्या वाळू धोरणांतर्गत स्थानिक तहसीलदारावर आणि तलाठी यांना घरकुलांना वाळू उपलब्ध करण्याची जबाबदारी निश्चित केल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. संबंधित वाळू भ्रष्टाचार प्रकरणी माहिती घेऊन पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करण्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानं निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचं निलंबन पक्षानं आज मागे घेतलं. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत निलंबन मागे घेण्यात आलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी केली जात आहे. हरित क्रांती, श्वेतक्रांती, पंचायत राज आणि रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक यांचं राज्याच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहत बळीराजाला कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध कृषी संबंधित उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. माता आणि माती या दोनच गोष्टी नवनिर्मिती करू शकतात. चांगले बियाणे मातीत रुजवल्यास त्याचे फळही चांगले, सुसंस्कारित आणि विषमुक्त मिळते. त्यामुळे कुटुंबाचा महत्वाचा घटक असलेल्या स्त्रियांनी कुटुंब सांभाळताना शेतीकडे वळावं आणि परसबागेत तयार झालेल्या विषमुक्त भाज्यांच्या माध्यमातून कुटुंबाचं रक्षण करावं असं आवाहन प्रयोगशील शेती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई गडकरी यांनी समस्त महिलांना केलं. वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनच्या संयुक्त वतीनं मंगळवारी सौ कांचन गडकरी यांना ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ सी डी माई यांच्या हस्ते प्रयोगशील शेती पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. 30,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं. कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पातून उपलब्ध होणारी कोळशाची राख ही खसारा, कोराडी, वारेगाव आणि नांदगाव येथील बंधाऱ्यात पोहोचवली जाते. ही राख वीट उद्योगासह विविध ठिकाणच्या विविध भरावासाठी उत्तम पद्धतीनं वापरता येते. या राखेला शासकीय पातळीवर कोणतेही मूल्य आकारले जाणार नसून कोणत्याही उद्योजकाला ही राख आता विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. कोणत्याही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ही राख उपयोगात यावी यासाठी त्या त्या कार्यालयांना 125 रुपये प्रति टन वाहतूक खर्च दिला जाईल हे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. नागपूर आणि परिसरातील राख आधारित उद्योग, स्टोन क्वेरी माइन्स, लेआउट भरणा, बांधकाम व्यावसायिक तसंच लघु उद्योग यांना संचित राख बंधाऱ्यातून विनामूल्य राख प्रदान केली जाणार आहे. आगामी काही तासांत गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळ विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात आज पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. आज नागपूर दूरदर्शन केंद्राच्या हिरवळीवर वनमहोत्सव सप्ताहानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या अंतर्गत वनविभाग नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास आणि दूरदर्शन केंद्राचे अभियांत्रिकी सहाय्यक निर्देशक अविनाश निमजे, कार्यक्रम प्रमुख रचना पोपटकर गजभिये उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम अधिकारी आणि संगीत विभाग प्रमुख प्रकाश आत्राम हे काल आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळानंतर सेवानिवृत्त झाले. यवतमाळ आकाशवाणी केंद्रासह चंद्रपूर आकाशवाणी केंद्रात काही काळ कार्यक्रम प्रमुख म्हणूनही आत्राम यांनी काम केलं होतं. त्यांच्या कुमार गंधर्व आणि त्यांचे संगीत प्रेम या रूपकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आकाशवाणी नागपूरच्या संगीत विभागाला प्राप्त हा एकमेव पुरस्कार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या रेल्वन ऍपचं केलं उद्घाटन. विधानसभेत नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन. विरोधकांचा दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग. विधान परिषदेत आज अवैध वाळू उपसा प्रकरणी चर्चा. महसूल मंत्री बावनकुळे यांची अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदनाची ग्वाही. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी. कांचन गडकरी प्रगतीशील शेती 2025 पुरस्कारानं सन्मानित. आणि नागपूरच्या खापरखेडा आणि कोराडी येथील थर्मल ऍश कोणत्याही उद्योजकांसाठी मोफत उपलब्ध. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.